सुसाइका तोम्बार आइकोपियांग मोजो माय मोगा चो योकार हम फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सोन तुमका यो गोइंचो कोब्रो कोकनीतियान पाविता आज आकोस्ताची 30 तारीख सुरुवातेक आमचे सगळे हिंदू भाव आणि बोयनांत गणेश चतुर्थी हाची पोरबी तुमचेर आणि तुमच्या फॅमिलीचेर बेसांव पडो. पहिलीच पावट गोंय सरकारान गोंयच्या 47 गणेश विसर्जन हाच्या जाग्यांनी दृष्टी मरीन हाचे लायफ सेवर हाजीर केल्ले. गेल्ल्या सुमानांत गोंयच्या मंत्रीमंडळ हातून बदल झालो. आदलो मुखेल मंत्री दिगंबर कामत तसोच आदलो सभापती रमेश तवडकर हाका डॉ प्रमोद सावंत हाच्या मंत्रीमंडळान मंत्री म्हण शपथ घेतलो. दिगंबर कामत हाका पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट कॅप्टन ऑफ पोर्ट्स वेट्स अँड मेजर्स तसेच लिगल मेट्रॉलॉजी हाचो मंत्री जाल्यार रमेश तवडकर हाका नवो आर्ट्स आणि कल्चर ट्रायबल वेलफेअर आणि स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स हाचो मंत्री म्हण शपथ घेतलो. मंत्री सुदीन दवलीकर जो आदी हाऊसिंग डिपार्टमेंटाचो मंत्री असलो तो फकत आता म्युझियम आणि गॅझेटर हाचो मंत्री आणि सुभाष फळदेसाय हाचो आर्कायव्स आणि आर्कोलॉजी पद काढला आणि ताका फकत नवो डिपार्टमेंट जो ड्रिंकिंग वॉटर हाचो मंत्री म्हण असतलो. ह्या नव्या मंत्रीमंडळ हाच्या बाबतीन आमकां किशोर नायगांवकर आणी माहिती दिता.
नमस्कार येवकार, हांव किशोर नायगांवकर. गोयात डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला कॅबिनेटांत दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोगा जाणांचो नव्यान आस्पाव जाल्लो. आयज या दोगाय जाणांक तांची खाती दिवपाची ऑर्डर सरकारान इश्यू केला. दिगंबर कामत हांच्या कडेन पब्लीक वर्क्स कॅप्टन ऑफ पोर्ट्स आणि लिगल मेट्रॉलॉजी ही तीन खाती असतली, जाल्यार रमेश तवडकर हांचे कडेन आर्ट अँड कल्चर ट्रायबल वेलफेअर स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स अशी तीन खाती असतली. 12 वांगड्यांच्या या कॅबिनेटान आता सुमार 7 जाण काँग्रेसीच्या फुडारींचो आस्पाव जाल्लो आसा. म्हणटकच जी बीजेपी काँग्रेस मुक्त भारत म्हणटाली ती गोयची बीजेपी आयज काँग्रेस युक्त बीजेपी जाल्ली आसा. रमेश तवडकर हांणी सभापती पद सोडून तांचो आता मंत्रीपदाचेर आस्पाव जाल्लो आसा. गोविंद गावडे हांकां मंत्रीपदा वयल्यान काढल्या उपरांत तांच्या कडली खातीं रमेश तवडकर हांच्या कडेन मुख्यमंत्र्यान दिल्यात. पुणून ट्रायबल वेलफेअर हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्या कडेन आशिल्ले, ते मुख्यमंत्र्यान आता रमेश तवडकर हांच्या लागीं दिल्ले आसा. रमेश तवडकर हे ट्रायबल मिनिस्टर आसल्या कारणान ट्रायबल लोकां खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो राबोवपाचो आता तांकां संदी मेळतली. दिगंबर कामत हे 7 MLA, त्या भायर ते आदले मुख्यमंत्री. इतले जावनूय बीन दोतर प्रमोद सावंत हांच्या कॅबिनेटान तांचो नंबर 11 लागता. म्हटल्या उपरांत काँग्रेसीच्या फुडाऱ्यांक मंत्रीपद फावो करून दिवपाक तांणी कशा तरेन आपल्याच सिनियरिटीची अशा तरेन वाट लायल्या हे ह्याच कॅबिनेटांतल्यान आमकां दिसून येता.
दुसरी खबर, पंचायत खात्याचो मंत्री मवीन गुदिनो हाका उत्तर गोयचे सेशन्स कोर्ट हाणें 1998 पॉवर रिबेट स्कॅम हातून एक्विट केला. हो गुन्यांवकारी न्हय म्हण थारायला. 1998 वर्साक मवीन गुदिनो जेन्ना वीज खात्याचो मंत्री म्हण आसलो तेन्नाचो मुखेलमंत्री संपलो मनोहर पर्रिकर हाणें आरोप केल्लो की मवीन गुदिनो हाणें आपल्या पोझिशन हाचो फायदो घेवन हाणें 25% इलेक्ट्रिसिटी हाची रिबेट इंडस्ट्रियल युनिट हांकां दिल्लो म्हण. गोंयच्या गांवांनी मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट बंद करचो हाचो आवाज वाढत आसा. गेल्ल्या सोमारांत वेलसांव पाली इकोसी विलेज पंचायत हाणें रेझोल्युशन पास केलें की मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हाका कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवचें न्हय म्हण. गांवचे सेंड्रा रॉड्रिगीस हाणें सांगलें की गांवांत गार्बेज, उदकाची सुविधा तशीच इलेक्ट्रिसिटी सप्लाय सामकी बिगडलेली आसा आनी ह्या वेळार गोंय सरकारान एक गांवचे कॉम्प्रेहेन्सिव्ह केरिंग कॅपेसिटी हाचे शिकवण करची चड गरज आसा आनी फुडें कसले मेगा प्रोजेक्ट बांदून हाडटलो जाल्यार हाचेर परत चिंतचें पडटलें म्हूण. आनी एक म्हत्वाची खबर, अंजुना पुलीस हाणें गेल्ल्या सोमारांत खतरनाक गुंडा लॉरेन्स बिशॉय हाच्या 7 वांगड्यांक अटक केल्यात. पंजाब हांगाच्या पुलीस हाणें 7 जाणांक पुराय भारतांत सोदताले. अटक केल्ले तांकां सद्याक पंजाब हांगात व्हेल्यात. खबर आतां वास्कोसून. गेल्ले 6 म्हयने जाले वास्कोचे नवे नुस्त्याचे बाजार तयार जाल्यार, पूण हांगाच्या नुस्त्याकारांनी ह्या नव्या नुस्त्याच्या बाजारांत वचपाक तयार ना. आनी हाचें कारण म्हणल्यार गोंय सरकारान दिल्लें आश्वासन पाळूं ना म्हूण. एक मेन आश्वासन म्हणल्यार हांगा वेलंकनी सायबिणाची मुर्ती दवरपाक सुविधा करची चड गरज म्हूण. आदल्या नुस्तेकार बाजारान वेलंकनी सायबिणाची मुर्ती आशिल्ली आनी नुस्तेकारान तशेंच मुरमुगांव म्युनिसिपल कौन्सिल हाणें एक मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडींग सायन केल्लो हे बाबतींत.
सायबीण मायान ते भायर ते भितर घालून ते न्हय ना, ते भितर घालले म्हणून आमी वयतले मार्केटांत. सायबीण भायर आसून आमी भितर पळय बाबा, सायबीण भितर काडले म्हणून आमी वयतले. आमची सगळीं कामां गेली आनी आमी भितर वयतले. भितर घालतले सगळे बांदून भितर सांगले बाबतले आमकां.
मुरमुगांव म्युनिसिपल कौन्सिल हाचो चेअरपर्सन गिरीश बोरकर आमकां सांगता,
आमकां प्रॉब्लम काय ना. आम्ही देवळ खंयच्याच देवळ ना म्हणना न्हू, खंयच्याच देव तो. आता सिवरेज लायन मातशी कनेक्टिव्हिटी अजून तिने जाऊ ना, कित्याक थंय सगळी रेंव ती जेन्ना होल मारता न्हू तेन्ना उदीक येता, उदक मेळटा हितून जमनीर म्हण ते पेंडींग म्हणले. विथीन दीस मंथ तेंच्यानी सिवरेज लायन जाल्ला, आमी ते कनेक्ट करून दितात आनी देन यू कॅन केन्ना तुमकां आतां इनोवेशन करून तेन्ना आमदारांक घेवन दितात. जशें सिवरेज लायन जाली आय टेक अ डेट फ्रॉम द मिनिस्टर एन्ड सीएम आनी तेन्ना आमी ते करून चालू करया. इट्स वन ऑफ द बेस्ट फिश मार्केट रायट नाव इन गोवा.
तर ह्यो जाल्यो आसल्यो आमच्या सुसेगा दोंपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळुया दुसऱ्या सोमारांत, ते मेरेन मोग आसून दी.
सोदाच मेवता गुड मॉर्निंग म्हणून विश करिता मुरकेच आसता. म्हज्या विचाराक जबाब दिवन तूं कित्याक लजता, ते थाळी चिरून पळय ते फकत तुकाच रावता. ओ मारिया ओ मारिया, बेगीन दी म्हाका मोगाचें उदक. ओ मारिया ओ मारिया, तुजें म्हाका दी मजें काडीस तुका वर. ओ मारिया ओ मारिया, बेगीन दी म्हाका मोगाचें उदक. ओ मारिया ओ मारिया, तुजें म्हाका दी मजें काडीस तुका वर. रावता सांग मोगा कितें करूं, काळीश डॉक्टर जाता सांग कोणाक उलो मारूं. हांव दर्या चडूंक सोदता म्हजे मोगाचें तारूं, आतां सपनां दिसता तूं सांग हांव कोणाक वेगेन धरूं. ओ मारिया ओ मारिया, बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया, तुजें म्हाका दी मजें काळीश तुका वर. ओ मारिया ओ मारिया, बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया, तुजें म्हाका दी मजें काळीश तुका वर. जायते फावटी मुंडात म्हूण फुल्ल्यो, कित्याक एकमेकाच्या दोंग्यान करून त्यो वसरल्यो. काजारी दादल्या फाटल्यान बोंदात आंकवार चोरल्यो आनी म्हजे फाटीक लागल्या पाया काजारी पायलो. देखून मारिया ओ मारिया, बेगीन दी म्हाका मोगाचें उतर. ओ मारिया ओ मारिया, तुजें म्हाका दी मजें काळीश तुका वर. ओ मारिया ए मारिया, सुन हाँ जुस्तलो कौन मगा तू का मजे हाँ कोलो जुदी मुझे तुझे पास जीवन दीलो तुझे मगा पास घर पास ना सोन ओ मारिया मारिया बिकिन दी मा का मगा चुतल ओ मारिया हे मारिया तुझे मक दी मजे गाड़ी गावर ओ मारिया हे मारिया बिकिन दी मा का मगा चुतल ओ मारिया हे मारिया तुझे मक दी मजे गाड़ी गावर तुझे मक दी मजे गाड़ी गावर तुझे मक दी मजे गाड़ी गावर Hey, Maria!
ये फुला बाय ये फुला बाय किते तुझी सो बाय मोगार पुणी पोर्शी जालार जाता तुझो राय
सर्वे तू सलांग तो सर्तिक सर्वे लाए गवरस तुका पोले ताना
eu fula bai que tudo te sou pai bogar tu nem por te zalar zata tu zohra
serre tu selhanga tu sartik sarpelai caras tu ka bolei tara benta te davai
aí eu tujhe bengar gitle rundu चंद मुझ दौड़े सतत मंद मंडो असात रिपूर्ण भाग झाला मेंद फुलाबाय किते तुझे सोबाय वांगार पुनी पोडशी जाल्यार जाता तू जोराय
सर्रे तू सलहंग तो सर्तिक सर्वेलाय गरज तुका पोळय ताना बेंटा ते दावाय
लावन तका वजस माव करता अरे ये फुला बाय कित तुझी सो बाय मोगार पुणी पोडशी जाल्यार जाता तुझो राय
सरे तो सलहंग तो सर्तिक सर्वेलाय गरज तुका पोळय ताना बेंटा ते दावाय
मुझा जीवा देता फोग भाई सड़क तुझो राग आली कर गो मुझो मोग केला मुझो मोग भाई करे तुझे भाग मगर पुणी पोडशी जाल्यार जाता गजार
हातले नाका तुकले नाका जाता इतर हावे तुका पार्किलार अरे जाऊया गजार
जाऊया गजार जाऊया गजार जाऊया गजार जाऊया गजार
बच्चानो शिपेंटली बोती ऐकूंक तुमका स्वागत आदि युरोपान जाव अमेरिकेन जाव स्टीमर बंदराक लागताली तेन्ना तातूं आसल्या क्रिस्तांव कामगारां खातीर एकटो पाद्री आसतालो चापलेन आनी तो तांच्यो आत्मीक गजाली पळयतालो तांचे खातीर मीस पेटोवप तांची कुमसारां आयकप तांच्या लागीं उलोवप आनी हे सगळें तो करतालो अमेरिकेंत तेन्ना एक बोट बंदराक लागली तेन्ना थंय एकटो चापलेन आसलो आनी ताणें त्या बोटींत आसल्या लोकां खातीर आनी त्या बंदराचेर कोण कोण काम करतात तांचे खातीर मीस पेटयले आनी आतां मिसा वेळार शर्माव आसता प्रवचन आसताच मिसातच एकटो खलासी म्हणजे बोटीचेर काम करपी ताका खलासी म्हणटात तो चापलेना कडेन आयलो आनी ताणें म्हणलें फादर तुमचो शर्माव एक धम बरो जालो तेन्ना फादर ताका म्हणटा कितें तुका बरें लागलें तातूं अशें तूं कितें म्हणटाय एकदम बरो जालो तेन्ना थोडो वेळ चिंतून तो खलासी म्हणटा तुमी तुमच्या काळजांतलीं उतरां म्हज्या काळजांत घाली देखून शर्माव एकदम बरो जालो वो खलासी सादो मनीस आनी ताची जाप पळया कितली अर्था भरीत तुमच्या काळजांतलीं उतरां तुमी म्हज्या काळजांत घाली म्हणजे त्या फादरान देवाचें उतर परगटतना सारके बरे भशेन परगटले कितें आपणाक भोगता भितरल्यान तें ताणें सांगलें आसतलें आनी ताच्या उतरांचो प्रभाव तो खलासी आसलो ताचेर पडलो आमच्याय उतरांचो प्रभाव दुसऱ्यांचेर पडटा जर आमी रागान उलयता तिडकेन उलयता तर कसलो परिणाम दुसऱ्यांचेर पडटा वायट परिणाम पडटा आनी जेन्ना आमी शांतपणे उलयता बरी उतरां वापरता बरे भावनेन उलयता तेन्ना तो बरो प्रभाव आयकतल्याचेर पडटा पळय आमच्या तोंडांतलें उतर एक पटी भायर पडतच तें आमच्यान पाटी घेवंक जायना चितूया कोणाक आमी उलयतना एक दुखोवचें उतर वापरलें आमी घडये सॉरी म्हणटा जायत पूण आयकल्ल्या मनशाक तें दुखता न्ही तो वती ते सोंपेपणी विसरना म्हणजे उलोवच्या पयलींच आमी चिंतपाक जाय कितें उलोवं कशें उलोवं कितलें उलोवं परिस्थिती कशी आसा ती सगळी समजून घेवन आमी मागीर उलोवंक जाय कित्याक आमची उतरां फकत आवाज न्हय त्या उतरां फाटल्यान भावना आसात त्या उतरां फाटल्यान खोलायचो अर्थ आसता त्या उतरां फाटल्यान संबंद जोडपाची ताकद आसता व संबंद मोडपाची ताकद आसता तर आमकां दुसऱ्या लागीं संबंद जोडूंक जाय उतरां आमी मिसची पडटात तशी पळया फुलांची माळ करतना आमी फुलां मिसतां बरी फुलां मिसून बरे भशेन गुंतात न्ही तशें आमी उतरां मिसचीं पडटात चिंतून उलोवचें पडटा आनी जितले आमी शांतपणे उलयता जितले आमी मोगान उलयता समजिकायेन उलयता ताचो प्रभाव चड आनी चड दुसऱ्यांचेर पडटा तर आमी दुसऱ्यांचेर प्रभाव घालूंक सोदतां जाल्यार आमचें चिंतप आमी बदलून घेवंक जाय आमचें चिंतप जर बदल्लें आमची उतरांय बदलतात चिंतप जर रागाचें उतरांय रागाचीं आनी करणी मागीर रागाच्योच जातात चिंतप जर तर मोगाचे समजिकायचे एकवटाचे शांतीचे तर उतराय तशीन जातात. म्हणतस आम्ही सगळी सकारात्मक नदर डोळ्या मुखार दवरून सकारात्मक उतरा उलोवपी मनशां जाऊया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
सामकार ते बसतूच काळीज दोडोडूंक लागले. कॉफी पियेतालो ते कॉफ मजा दादले सुटले. मेजायल्यान दावन वचोन विस्किदाचेर पडले. विस्कीत भिजला ते पडून सेलीन रागा दुटले. सेलीना हांवें म्हटले सॉरी. मेजार आसली ताणें काळी सुरी. मार मुडले बरोन तयार आसा दोरी. पूण काळजान भितर पळे माथुरी. सगळे जाले तोणगा म्हज्या दोळ्यान पयतुकूच शेळो गाम सुटलो आंगार. करून ताका बारळे मार्गार. तेंच करून आसले हांव वयर पावलो सोरगार. सेलीना तुका जाशे तालो. सेलीना मोगान दुसको तालो.
देव बरें करूं. थँक यू.
सपना लो घर पाओ लो ভাষেন সির্ভিস করুকো
साथ होनी शोभ मारी
माता दिसना तुझी सेक्रेटरी आनी तू मोकोरी
तू बावाची तू तो पताई सुरी
ना तोर तू सदाच कित्या प्लेट कोरी
बोरे जाले मुझी सेक्रेटरी मुणों जांटी मातारी
Vamos. bosla tum bosle mufle bosker am bayr bitar lasla atma podla risker tu tu diya te do shendo vandra bashan vakta tata fata nakat mocha lagta am patne sitir bosla tum bosle mufle bosker am bayr bitar lasla atma podla risker tu tu diya te do shendo vandra bashan vakta tata fata nakat mocha lagta aga ho shendo ya kasulle so kando
uire ho shendo mucha patar asa ogo dukha kuslo vando
aga ho shendo ya kasulle so kando
uire ho shendo muchas matar asa ogo dukha kuslo vando मुझे शेतीत चिंधून खडला मुझे काळीस कुठं नरडला फॅशन आणि उकलून मका अर्ध्या वाटेर सोडला अर्ध्या रगात अर्ध्या होईल पुरक्या बाळान मोडला देखून मतर संसाराचे पुराय रेकॉर्ड मोडला मुझे शेतीत चिंधून खडला मुझे काळीस कुठं नरडला फॅशन आणि उकलून मका अर्ध्या वाटेर सोडला अर्ध्या रगात अर्ध्या होईल पुरक्या बाळान मोडला देखून मतर संसाराचे पुराय रेकॉर्ड मोडला अरे हो शेंडो वेरे हो शेंडो मुझा लक्षण सुकुंडो
वेग हो शेंडो ताकाची तुरशी तुरवेता आकला सुकांदो
अरे हो शेंडो वेरे हो शेंडो मुझा लक्षण सुकुंडो
वेग हो शेंडो आकाची तुळशी तुरवेता आकला तो कांदो मोठी दुपाव झाला हो केळगो कसलं धरला कॅस वाढवून माझ्या मुळान सारे गोबर पुरला त्या दिवड भीतर उरला त्या कंट्री सोरो भरला त्या पायद्याला जसू बरी सोसा चेण्या धरला माझ्या मोदीत तू पाव सरला हो केळग कसलं धरला कॅस वाढवून माझ्या मुळान सारे गोबर पुरला त्या दिवड भीतर उरला त्या कंट्री सोरो भरला त्या पायद्याला जसू बरी सोसा चेण्या धरला अग हो शेंड पाचार बांधून कॅसा मोडो झडाय कशी सोस
अरे हो शेंडो मुझा मतर असा वगो तुका कित्याक लासता
अग हो शेंड पाचार बांधून कॅसा मोडो झडाय कशी सोस
अरे हो शेंडो मुझा मतर असा वगो तुका कित्याक लासता
येते दो शेंड पंधरा पाशेन वाजता तटा फट
शेटा
दुसऱ्याच्या कुपा सारला असता
de tot ora la gicorum zaina te poi am ca corun da coi ta teu
so dans more ponan ci vicie poi scorun tu so calzatu lo meu sai to loca este vot mandina so smoda de vos amunce cheu de vandile
छेडूं कोणांचे आगो बाई तू कोणांचे कोणांचे तुझेडू कोणाचे गो तुझेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावाचे तू कसल्या नावाचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे तुझेडू कोणाचे गो तुझेडू कोणाचे तुझेडू कोणाचे गो तुझेडू कोणाचे आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावाचे तू कसल्या नावाचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे जीवाचे हाल देखता असता नांग तुझी साल साथात या जीवाचे हाल रुख जातो लो हाँ जाग तू आल वाली बरी रुखा तू रे उड़ गाल रुख जातो लो हाँ जाग तू आल वाली बरी रुखा तू रे उड़ गाल आनी थांबई गो आनी थांबई गो आनी थांबई गो काळ सांगले वादाळ तुझेडू कोणाचे गो तुझेडू कोणाचे तुझेडू कोणाचे गो तुझेडू कोणाचे तू कोणा आवई बापायचे तू खंच्या पुणे वोतांचे तू खंच्या गावाचे तू कसल्या नावाचे तुंगो तुंगो खंच्या भाषेचे तुझेडू कोणाचे गो तुझेडू
कोणाचे तू चेडू कोणाचे गो
बोगारा, उड़ मोजी मम्मी माँ का सोड़ी रहा ಕಾಯತನ